श्री गणेशाय नमः। श्री अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे त्रयोदश सर्ग प्रारंभ। देव भगवान रामांची स्तुती करतात। सीतेसह अग्निदेव प्रगट होतो आणि अयोध्येकडे प्रस्थान होते। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर सहस्रनयन इंद्र, यम, वरुण, कुबेर, वृषभवाहन, महातेजस्वी शंकर, मुनी, सिद्ध, चारण यांच्यासह ब्रह्मविद्यामध्ये श्रेष्ठ असणारे ब्रह्मदेव, पितर, ऋषी, साध्य, गर्व, अप्सरा आणि नाग हे सर्व आणि इतर पुष्कळजण हे उत्कृष्ट विमानात बसून आले व हात जोडून परमात्मा रामांची स्तुती करू लागले। हे रामा, तुम्ही सर्व लोकांचे कर्ता, सर्वांचे साक्षी, केवळ विज्ञान स्वरूप आहात। वसुमधील आठवे वसु आणि रुद्रामधील भगवान शंकर आहात। तुम्ही सर्व लोकांचे आदिकर्ता चतुर्मुख ब्रह्मदेव आहात। दोन अश्विनी कुमार हे तुमच्या नागपुढे आहेत आणि सूर्य आणि चंद्र हे तुमचे दोन नेत्र आहेत। सर्व लोकांचे आदि आणि अंत तुम्ही आहात। तुम्ही नित्य, एकमेव आणि सदोदित म्हणजे आविर्भाव आणि तिरोभाव यांनी रहित नित्य प्रकाश स्वरूप, नित्य शुद्ध, नित्य बुद्ध, नित्य मुक्त, निर्गुण आणि द्वैतरहित आहात। हे रामा, जे लोक तुमच्या मायेने आच्छादित झालेले असतात त्यांना तुम्ही मनुष्य रूप वाटता। या उलट जे लोक सदा तुमचे नामस्मरण करतात त्यांना तुम्ही सदा चैतन्य स्वरूप भासता। आमच्या तेजासह आमचे स्थान रावणाने हरण केले होते। तो दुष्ट रावण आज तुमच्याकडून मारला गेलाय, त्यामुळे आमचे स्थान आम्हाला पुन्हा प्राप्त झाले। अशा प्रकारे देव स्तुती करीत असताना प्रत्यक्ष पितामह ब्रह्मदेव नम्र होऊन सत्याच्या मार्गावर राहणाऱ्या रामाना म्हणाले। ब्रह्मदेव म्हणाले, हे रामा, चराचराच्या स्थितीचे कारण अध्यात्मज्ञानी लोकांकडून नेहमी हृदयात ध्यान केले जाणारे त्याज्य व ग्राह्य या द्वंद्वानी रहित सर्वांच्या पलीकडे असणारे एकमेव अद्वितीय अतिस्वरूप अस्तित्वरूप सर्वांच्या हृदयात असणारे आणि साक्षी स्वरूप असे तुम्ही विष्णुदेव आहात। तुम्हाला मी वंदन करतो। निश्चयात्मक बुद्धीने प्राणने आपण यांचा हृदयामध्ये निरोध करून आणि संशयाचे सर्व बंध आणि विषय वासनांचा समूह तोडून टाकून जे मोहरहित संन्यासी लोक ज्या ईश्वराला पाहतात अशा त्या रत्न किरीटधारी आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा रामा तुम्हाला मी वंदन करतो। मायेच्या अतीत लक्ष्मीचे पती, सर्वांचे आदिकारण, जे जगाचे उत्पत्ती स्थान प्रमाणांच्या पलीकडचे मोहाचा नाश करणारे मुनीना वंदनीय योगी लोकांच्या ध्यानाचे ध्येय, योग मार्गाचे प्रवर्तक, परिपूर्ण लोकांना आनंदित करणारे आणि जे सुंदर आहेत अशा रामांना मी वंदन करतो। जे भाव आणि जे भाव म्हणजे अस्थिरूप आणि अभाव म्हणजे नास्तिरूप अशा दोन्ही प्रकारच्या प्रतीतीने रहित आहेत। शंकर इत्यादी योगपरायण लोक ज्यांच्या पदकमल युगलाचे पूजन करतात, जे नित्य शुद्ध बुद्ध व अनंत आहेत, ज्यांना ओंकार हे नाव दिले जाते आणि जे सर्व असुरांना दावानलाप्रमाणे आहेत अशा वीर रामांना मी वंदन करतो। हे रामा, तुम्ही माझे स्वामी आहात। माझ्या प्रार्थनेप्रमाणे सर्व कार्य करणारे आहात। तुम्ही देशकाल इत्यादी परिमाणाने रहित आहात। तुम्ही लक्ष्मीपती माधव स्वरूप आहात। सर्व विश्वाला धारण करणारे तुम्ही आहात। तुम्ही भक्तीने प्राप्त होणारे आहात। तुमच्या रूपाचे ध्यान केले असता तुम्ही संसाराचा नाश करता आणि योगाच्या अभ्यासाने शुद्ध झालेल्या चित्तात तुम्ही विहार करता। लोकसमूहांचे तुम्ही आदी म्हणजे उत्पत्ती स्थान आणि अंत म्हणजे लयस्थान आहात। तुम्ही सर्व लोकांचे परम ईश्वर आहात। लौकिक प्रमाणाने तुम्ही कळून येणारे नाही। भक्ती, श्रद्धा आणि भाव यांनी युक्त असणाऱ्या माणसाकडूनच तुम्ही भजन करण्यास योग्य आहात। तुम्ही नीलकमलाप्रमाणे श्यामवर्णी आहात। अशा तुम्हाला सुंदर रामाना मी वंदन करतो। हे लक्ष्मीपते, तुम्ही प्रत्यक्ष इत्यादी प्रमाणांच्या पलीकडचे व मानरहित आहात। मायेत आसक्त असणारा कोणता पुरुष तुम्हाला जाणण्यास समर्थ होईल? तुम्ही मुनी लोकांना पूज्य आहात। कृष्ण अवताराच्या वेळी वृंदावनात तुम्ही सर्व देव समूहाला वंदन केले होते, तरी शंकर इत्यादी देवांना तुम्ही वंदनीय आहात। तुम्ही सुखाचा कंद आहात। अशा रामा तुम्हाला मी वंदन करतो। नाना प्रकारचे शास्त्र आणि वेद यांचे समूह ज्याचे प्रतिपादन करतात, जो नित्य आनंद स्वरूप आहे, जो निर्विषय ज्ञान स्वरूप आणि अनादी आहे, असे तुम्ही आहात। माझे कार्य करण्यासाठी तुम्ही मनुष्यरूप धारण केले आहे पातूप्रमाणे श्यामल वर्ण असणाऱ्या आणि मथुरेचा स्वामी असणाऱ्या श्री रामांना मी वंदन करतो. भक्तांच्या इच्छित कामना पूर्ण करणारे ब्रह्मज्ञान पूर्ण असे ब्रह्मदेवाने केलेले आदि स्तोत्र जो कोणी श्रद्धासंपन्न माणूस या पृथ्वीवर पठन करतो आणि श्यामवर्ण राम या ईश्वराचे ध्यान करतो तो ध्यान करणारा सर्व पातकातून मुक्त होऊन जातो. लोकगुरु अशा ब्रह्मदेवाने केलेली ही स्तुती ऐकल्यावर जानकीला घेऊन साक्षात अग्नी प्रगट झाला. ती सीता तेजपुंज होती. तिची कांती निर्मळ आणि अरुणाप्रमाणे तांबूस होती. तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले होते आणि ते दिव्य अलंकाराने विभूषित झालेली होती. सर्व जगांचा साक्षी असणारा अग्निदेव शरणागताची सर्व दुःखे हरण करणाऱ्या रघुत्तमाला म्हणाला, हे रघुनाथा, पूर्वी तुम्ही तपोवनात माझ्या स्वाधीन केलेल्या या देवी जानकीचा आता स्वीकार करा. हे हरी, रावणाचा विनाश करण्यासाठी तुम्ही मायामय सीता निर्माण करून रावणाला त्याच्या पुत्र बांधवासह ठार केले आणि अशा प्रकारे हे प्रभो या योगाने तुम्ही भूमीचा भार दूर केला. ज्या कार्यासाठी ती प्रतिबिंब रूपी सीता निर्माण केली गेली होती ते कार्य पूर्ण करून व कृतकृत्य होऊन ती आता अंतर्धान पावली. अग्नीचे हे भाषण ऐकल्यानंतर अतिशय आनंदी झालेल्या रामाने अग्नीची पूजा करून प्रसन्न झालेल्या सीतेचा स्वीकार केला. आपल्यापासून कधीही वियुक्त न होणाऱ्या त्रैलोक्य जननी अशा लक्ष्मीला सीतेला लक्ष्मीपती रामाने आपल्या मांडीवर बसवले. त्यानंतर आपल्या तेजाने शोभणाऱ्या आणि सीतेसह असणाऱ्या रामाना पाहिल्यावर इंद्र हा त्यांच्याजवळ आला. त्याने हात जोडले आणि आनंदपूर्वक भक्तीने गदगद झालेल्या वाणीने त्याने स्तुती करण्यास प्रारंभ केला. इंद्र म्हणाला, ज्यांची प्रभा नीर कमलाप्रमाणे आहे, ज्यांचे नाव हे संसार रूपी अरण्याला दावानळाप्रमाणे जाळून टाकणारे आहे, ज्यांच्या आनंद स्वरूपाचे ध्यान पार्वती आपल्या हृदयात करते, जे संसारातून सोडवणारे आहेत आणि शंकर इत्यादी देव ज्यांना शरण येतात, अशा श्रीरामांचे मी भजन करतो. देवांच्या असंख्य दुःखांचा नाश करण्याचे जे एकमेव कारण आहेत, ज्यांनी मानव देह धारण केला आहे, जे निराकार आहेत, जे स्तुती करण्यास योग्य आहेत, जे परमेश्वर आहेत, जे परमानंद स्वरूप आहेत, जे श्रेष्ठ आहेत आणि ज्याने भूमीचा भार नष्ट केला आहे, अशा विष्णुरूप ईश्वर श्रीरामांना मी भजतो. जे शरण आलेल्यांना सर्व प्रकारचा आनंद देणारे आहेत, ज्यांना आधार असणारे आहेत, ज्यांचे नाव हे शरण आलेल्यांच्या संपूर्ण दुःखाचा नाश करते, तप योग तसेच योगेश्वरांच्या भावना यांच्याद्वारा ज्यांचे चिंतन केले जाते, जे सुग्रीव इत्यादींचा मित्र आहेत, अशा सूर्यसदृश रामांना मी भजतो. भोग भोगणाऱ्या लोकांपासून जे नेहमी अतिशय दूरच असतात, योगाचा अभ्यास करणाऱ्यांच्या अगदी जवळजे प्रकाशित असतात, जे चैतन्य आणि आनंद यांचा कंद आहेत, तर जे रघुकुळातील लोकात श्रेष्ठ आहेत आणि विदेह कन्येला सीतेला जे सदा आनंद देतात, अशा रामांना मी शरण जातो. हे ईश्वर रामा, तुम्ही आपल्या महान योगमायेच्या गुणधर्माने युक्त होऊन लीलेने मानव रूप धारण करून माणसाप्रमाणे आचरण करता असे दिसते. तुमच्या आनंदमय लीलांच्या कथांनी ज्यांचे कान पूर्ण भरून गेले आहेत ते लोक या जगात नित्य आनंद रूप होऊन जातात. हे ईश्वरा, आजपर्यंत मी वैभवाचा अभिमान सोमपान यांच्या योगाने धुंद झालो होतो आणि मीच सर्वांचा स्वामी आहे या अभिमानाने गर्विष्ट झालो होतो. म्हणून मी तुम्हाला अन्य कुणालाही मानत नव्हतो. परंतु आता मात्र तुमच्या चरणकमळांच्या प्रसादामुळे मी तिन्ही लोकांचा अधिपती आहे हा माझा अभिमान नष्ट झालाय. चमकणाऱ्या रत्नांनी जडित अशी बाहुभूषणे व हार यांनी ते सुशोभित आहेत. भूमीला भारभूत झालेल्या असुरांच्या सैन्याला जे दावानलाप्रमाणे वाटत आहेत, शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे ज्यांचे मुख आहे, ज्यांचे नेत्रकमल मनोहर आहे, ज्यांचा आदी आणि अंत यांचा थांब लागणे हे अत्यंत कठीण आहे, अशा राघवेंद्रांना मी भजतो. इंद्रनील मण्याप्रमाणे किंवा नीलवर्ण मेघाप्रमाणे ज्यांची अंगकांती श्याम आहे, विराध इत्यादी राक्षसांचा वध केल्यामुळे ज्याने लोकांमध्ये निर्भयता स्थापन केली आहे, ज्यांना किरीट इत्यादीने शोभा आली आहे आणि शंकरांना जे परमधन वाटतात, जे रघुकुळाचे अधीश्वर आहेत, अशा रामचंद्रांना मी भजतो. चमकणाऱ्या कोटी चंद्राप्रमाणे प्रकाशमान असणाऱ्या सिंहासनावर तेजोमय सुवर्णाप्रमाणे वर्ण असणाऱ्या विजेच्या पुंजाप्रमाणे दैदीप्यमान असणाऱ्या अशा सीतेला मांडीवर घेऊन जे समाधानाने बसले आहे अशा आनंद स्वरूप रामचंद्राचे मी भजन करतो. आकाशातील विमानात पार्वती सहित बसलेल्या भगवान शंकराने कमल नेत्र रामाना म्हटले, हे राघवा, अयोध्येमध्ये तुमचा राज्याभिषेक सोहळा होत असताना तो पाहण्यास मी येईल. तत्पूर्वी आता तुम्ही तुमच्या या देहाचे जनक जे दशरथ आहेत त्यांचे तुम्ही दर्शन घ्या. तेव्हा रामाने आपल्या पुढे विमानात बसलेल्या दशरथांना पाहिले. तेव्हा लक्ष्मण व रामाने आनंदपूर्वक त्यांना भक्तीने शिरसाष्टांग नमस्कार केला. त्यावेळी रामाने आलिंगन देऊन व त्यांच्या मस्तकाचे अवघडण करून दशरथ रामाना म्हणाले, हे बाळारामा, संसार रूपी दुःखसागरातून तुम्हाला तारून नेलेस. असे बोलून दशरथाने रामाना पुन्हा आलिंगन दिले. त्यानंतर रामाने पूजा केल्याचे निघून गेले. इकडे हात जोडून उभे असणाऱ्या त्या देवराज इंद्राला पाहून रामाने सुद्धा म्हटले, हे इंद्रा, माझ्या आज्ञेवरून तू माझ्यासाठी युद्धात येथे जमिनीवर मरून पडलेल्या वानरांना अमृताची वृष्टी करून ताबडतोब जिवंत कर. ठीक आहे, असे बोलून इंद्राने अमृताचा वर्षाव करून त्या वानरांना जिवंत केले. पूर्वी युद्धात जे वानर मेले होते ते झोपेतून जागे व्हावे त्याप्रमाणे पूर्वीप्रमाणेच बलवान दिसत होते. ते आनंदित समाजवर आले. तथापि अमृताचा स्पर्श होऊन सुद्धा ते रणभूमीवर मरून पडलेले राक्षस मात्र जिवंत होऊन उठले नाहीत. मग विभीषण रामाना साष्टांग प्रणिपात करून म्हणाला, हे देवा, माझ्यावर अनुग्रह करा. ज्या अर्थी तुमची माझ्यावर प्रीती आहे त्या अर्थी तुम्ही आज सीतेसह मंगल स्नान करावे अशी माझी इच्छा आहे. मग उद्या लक्ष्मणासह अलंकृत होऊन सर्वजण अयोध्येकडे जाऊया. विभीषणाचे वचन ऐकल्यावर रघुनाथाने त्याला प्रत्युत्तर दिले, माझा भाऊ भरत हा अतिशय सुकुमार आहे आणि माझा परमभक्त. जटाने वल्कले धारण करून शब्द ब्रह्मात ध्यान लावून तो माझी वाट पाहत आहे. तेव्हा त्याला भेटल्याशिवाय मी कसे वेळे अभ्यंग स्नान करून अलंकार इत्यादी धारण करू. म्हणून तू आता प्रथम सुग्रीव इत्यादी मुख्य वानरांचा विशेष करून लवकर सत्कार कर. या वानरांचा सत्कार केला असता तो माझाच सत्कार होईल यात संशय नाही. असे राघवाने सांगितल्यावर विभीषणाने तत्काळ त्या वानरांच्या इच्छेप्रमाणे आणि आवडीप्रमाणे त्यांच्यावर सोने रत्ने आणि वस्त्र यांचा वर्षाव केला. वानरांचे समूह नायक हे त्याप्रमाणे रत्ने इत्यादीने सन्मानले गेले. हे पाहिल्यावर रामाने त्यांचे यथायोग्य अभिनंदन केले आणि त्या वानरश्रेष्ठांना जाण्यासाठी रीतसर निरोप दिला. त्यानंतर विभीषणाने आणलेल्या आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या त्या अत्युत्तम पुष्पक नावाच्या विमानात राम चढले. लाजणाऱ्या आणि यशस्विनी वैदेहीला त्याने आपल्या मांडीवर घेतले. महापराक्रमी आणि धनुष्य धारण करणारा लक्ष्मण हा सुद्धा त्यांच्या बरोबर विमानात होता. विमानात बसलेले श्रीराम सर्व वानरा सुग्रीव अंगद आणि विभीषणाना म्हणाले, वानरासह तुम्ही सर्वांनी उत्तम प्रकारे मित्र कार्य केले आहे. आता माझ्या अनुज्ञेने तुम्ही सर्वजणांनी आपापल्या इष्टस्थानी जावे. अरे सुग्रीवा, तू सर्व वानर सैनिकासह त्वरित किष्किंधा नगरीला परत जा. हे विभीषणा, तू माझा भक्त आहेस, तू लंकेमध्ये स्वतःच्या राज्यात राहा. इंद्रासकर सारे देव सुद्धा तुझ्यावर आक्रमण करण्यास समर्थ होणार नाहीत. आता मी माझ्या पित्याच्या अयोध्या राजधानी प्रत जाऊ इच्छित आहे. रामाने त्यांना असे सांगितल्यावर ते सर्व महाबलवान वानर आणि राक्षसराज विभीषण हे सर्व हात जोडून रामाना म्हणाले, हे रघुत्तमा, तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा अयोध्या नगरच येऊ इच्छितो. हे प्रभो, तुमच्या राजाभिषेक झालेला पाहून आणि कौशल्याला वंदन करून नंतर आम्ही आपापल्या राज्यात जाऊ. कृपया तुम्ही अनुज्ञा द्या. ठीक आहे, असे समोर रामाने म्हटले, अरे सुग्रीवा, सर्व वानर विभीषण हनुमान यांना बरोबर घेऊन तू आता लगेच या पुष्पक विमानात आरोहण कर. तेव्हा वानरसेनेसह सुग्रीव अमात्यासह विभीषण असे ते सर्वजण झटपट त्या दिव्य विमानात चढून बसले. हे ते सर्व आरूढ झाल्यावर आणि रामाने अनुज्ञा दिल्यावर ते कुबेराचे उत्तम विमान उड्डाण करून आकाशमार्गाने निघाले. त्या तेजस्वी विमानामध्ये आनंदपूर्वक बसलेले राम हंसावरून जाणाऱ्या ब्रह्मदेवाप्रमाणे शोभू लागले. त्यानंतर तपश्चर्याच्या योगाने प्राप्त झालेले आणि सूर्यबिंबाप्रमाणे दैदीप्यमान असणारे ते कुबेराचे विमान अगोदरच शोभून दिसत होते, त्यातच लक्ष्मण आणि सीता बरोबर असणाऱ्या रामामुळे ते अधिकच शोभू लागले. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे त्रयोदश सर्ग समाप्त।